ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ್ ಪಟೈತ್ ರಾಷ್ಟೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಉದ್ಯಾ ಶೇತಕರಿ ಸನ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಅಂತರ್ಗತ 17ವಾ ಹಪ್ತಾ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಖಾತ್ಯಾತ್ ಜಮಾ ಕರಣಾರ್. ರಾಯ್ಬರೇಲಿಚಿ ಖಾಸದಾರ್ಕಿ ಕಾಯಂ ಠೇವತ್ ವಾಯನಾಡ್ ಲೋಕಸಭಾ ಮತದಾರಸಂಘ ಸೋಡಣ್ಯಾಚಾ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಯಾಂಚಾ ನಿರ್ಣಯ. ವಾಯನಾಡ್ಮಧೂನ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ನಿವಡಣೂಕ ಲಢವಣಾರ್. ಈದ್ ಉಲ್ ಅಜಹಾ ಅರ್ಥಾತ್ ಬಕ್ರಿ ಈದ್ ಸರ್ವತ್ರ ಉತ್ಸಾಹನ ಸಾಜರಿ. ಆಣಿ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಲ ಮಧ್ಯೆ ಕಾಂಚನಜಂಗಾ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ಲಾ ಮಾಲ್ಗಾಡಿನ ಧಡಕ್ ದಿಲ್ಯಾನ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಅಪಘಾತಾತ್ 9 ಜನಾಂಚಾ ಮೃತ್ಯು, 60 ಜನ ಜಖ್ಮಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಉದ್ಯಾ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಾತ್ಲ್ಯಾ ವಾರಾಣಸಿತ್ಲ್ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶೇತಕರಿ ಸನ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಅಂತರ್ಗತ 20,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಹುನ್ ಅಧಿಕ ರಕ್ಮೆಚಾ 17ವಾ ಹಪ್ತಾ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಖಾತ್ಯಾತ್ ಜಮಾ ಕರಣಾರ್ ಆಹೆತ್. ಯಾಚಾ ಲಾಭ 9,26,00,000 ಶೇತಕರ್ಯಾಂನಾ ಹೋಣಾರ್ ಆಹೆ. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 3,00,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ झाला आहे. याच कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वयं सहाय्यता गटातील 30,000 अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे. निवडक 50 कृषी विकास केंद्रांवरही विशेष कार्यक्रमाचं आयोजन यावेळी केलं जाणार आहे. दरम्यान प्रधानमंत्री उद्या आणि परवा उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते उद्या संध्याकाळी वाराणसीतल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील. बुधवारी प्रधानमंत्री बिहार दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते राजगीर इथल्या नालंदा विश्वविद्यालयाच्या परिसराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला 17 देशांमधील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवतील असं खरगे यांनी जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे अध्यक्ष तपन डेका, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिन्हा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. जागतिक हितासाठी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुलिवन यांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली. यावेळी स्थानिक तसंच जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली अशी माहिती जयशंकर यांनी बैठकीनंतर दिली. भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राज्याचे निवडणूक सहप्रभारी म्हणून काम पाहतील. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची आत्मचिंतन बैठक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या उपस्थितीत लोणावळा इथं झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत कामगिरी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. वंचितचे निष्ठावंत मतदार आजही पक्षासोबत असून पक्ष नवमतदारांशी संवाद साधणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 18व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
मिफमध्ये आज रशिया, इराण, इटली इत्यादी देशांचे तसंच भारतीय लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपट ऑस्करसाठी निवडले गेलेले लघुपट दाखवले जात आहेत. या अंतर्गत 2020 बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवलेल्या गुमनाम दिन या लघुपटाच्या दिग्दर्शक एकता मित्तल यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. सामाजिक परिवर्तन आणण्यात माहितीपटांची भूमिका, स्त्री केंद्री कथानकं, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा माहितीपटांवर होणारा परिणाम इत्यादी विषयांवरची चर्चासत्र, परिसंवाद आणि कार्यशाळाही आज झाली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहानं साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना ईद उल अजहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईद उल अजहा हा त्यागाचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि आनंद वाटून घेण्याचा संदेश त्यातून मिळतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या सणाच्या माध्यमातून एकात्मता, करुणा आणि सार्वभौमत्व या मूल्यांची जपणूक करावी असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ईद उल अजहा या खास दिवसाच्या निमित्तानं समाजात एकोपा आणि सुसंवाद वाढीला लागावा अशा सद्भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातही ईद उत्साहानं साजरी करण्यात आली. पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्थानकाजवळ सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत. मालगाडी चालकानं सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यानं हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे. अधिक तपासानंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल असं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी सांगितलं. या अपघातात जखमी झालेल्यांवर नॉर्थ बंगाल वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये तर किरकोळ जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा पुन्हा निवडून आल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात मोदी यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी रामाफोसा यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. उत्तर काश्मीरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाचं पथक गेलं असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या पथकानं चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत भारताची दीक्षा डागर हिला 6वं स्थान मिळालं आहे. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंडची एमी टेलर हिच्यापेक्षा दीक्षा 4 शॉट मागे होती. पुढच्या आठवड्यात दीक्षा चेक महिला खुल्या गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी दीक्षानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेनं नेदरलँडचा 83 धावांनी पराभव केला. श्रीलंकेनं केलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 118 धावांवर गारद झाला. 21 चेंडूत 46 धावा करणारा श्रीलंकेचा चेरित असालंका सामनावीर ठरला. आजच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशानं नेपाळला 21 धावांनी हरवलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं नेपाळसमोर उभारलेलं 106 धावांचं आव्हान पूर्ण करताना नेपाळचा संघ 85 धावात ढेपाळला. या विजयामुळे बांगलादेशनं सुपर 8 आपलं स्थान पक्क केलं आहे तर नेपाळ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेतला आजचा तिसरा सामना त्रिनिदाद इथं न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होत आहे. मैदान ओलं असल्यानं सामना सुरू व्हायला विलंब झाला आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारताकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे उष्णतेची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा किनारी भाग, राजस्थान, विदर्भ आणि पश्चिम बंगालच्या विविध भागात उष्णतेची तीव्र लाटेची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या शेतकरी सन्मान निधीअंतर्गत 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. रायबरेलीची खासदारकी कायम ठेवत वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय. वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार. ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सर्वत्र उत्साहानं साजरी. आणि पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.